ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात 57.5% मतदानाची नोंद. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान. राज्यातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण. प्राथमिक आकडेवारीनुसार पाचव्या टप्प्यात 50% कमी मतदानाची नोंद. छत्तीसगडमध्ये रस्ते अपघातात 14 महिलांसह 15 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनामुळे देशात उद्या एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. आणि आशियाई अॅथलेटिक रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मिश्र संघाला सुवर्णपदक. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान आज संपलं. प्राथमिक आकडेवारीनुसार देशात सरासरी 57.5% मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक 73% मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी सुमारे 49% मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली. लडाखमध्ये 67%हून अधिक, झारखंडमध्ये 63%, ओडिशा सुमारे 61%, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये 50%हून अधिक मतदान झालं. 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 695 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद झालं. यात महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, पियुष गोयल, स्मृती इराणी, काँग्रेसचे राहुल गांधी आणि किशोरीलाल शर्मा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह इतर महत्वाचे उमेदवार निवडणुकीच्या या टप्प्याच्या रिंगणात होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघांसह संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान आज पूर्ण झालं. प्राथमिक आकडेवारीनुसार आज 48.88% इतक्या मतदानाची नोंद झाली. यंदा दिंडोरीत सर्वाधिक 57%हून अधिक आणि पालघर 54%हून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी म्हणजे 41.70% मतदान कल्याणमध्ये झालं. आज मतदान झालेल्या 13 पैकी 10 मतदारसंघांमधलं मतदान प्राथमिक आकडेवारीनुसार 50%पेक्षाही कमी आहे. भिवंडीत 48.89%, धुळ्यात 48.81%, नाशिक 51.16%, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात 47.32%, उत्तर पूर्व मुंबई इथं 48.67%, उत्तर पश्चिम मुंबई 49.79%, दक्षिण मुंबई 44.22% आणि दक्षिण मध्य मुंबई 48.26%. ठाण्यात 45.38% मतदान झाल्याची नोंद आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान कमी आहे. 2019 निवडणुकीत राज्यातल्या मतदानाची अंतिम टक्केवारी 60.79%, तर 2014 निवडणुकीत 60.32% इतकी होती. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मिळून 264 उमेदवारांचं भविष्य आज मतदान यंत्रात बंद झालं. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, अरविंद सावंत हे विद्यमान खासदार, तसंच वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, अनिल देसाई हे महत्वाचे उमेदवार या टप्प्यात रिंगणात होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या हाताळणीत निवडणूक आयोग पक्षपात करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मतदार उत्साहाने मतदानासाठी येत आहेत, मात्र मतदान केंद्रातले अधिकारी दिरंगाई करत आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी, सावलीची सोय केलेली नाही, यामुळे ज्येष्ठ मतदार आणि महिलांची मोठी गैरसोय होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आमच्या पक्षाला मतं मिळण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांमध्ये मुद्दाम दिरंगाई होत आहे, मतदारांना पुन्हा पुन्हा ओळखपत्र विचारली जात आहेत, असंही ठाकरे यांनी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचं तसंच विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसमोर आपण नतमस्तक असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीत मोठ्या यशाला गवस निघालत 4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानानं फडकवू, असं बावनकुळे म्हणाले. घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात आज झालेला मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा चर्चात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. हे बातमीपत्र संपल्यावर लगेचच म्हणजे रात्री 8:15 ते 9:15 या वेळेत हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळानं मार्च 2024 घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षांचे निकाल उद्या म्हणजे मंगळवार दिनांक 21 मे रोजी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 जाहीर केले जाणार आहेत. मंडळाच्या mahaehsseboard.in या संकेतस्थळावर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. छत्तीसगडमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. एका वाहनावरील ताबा सुटून ते वाहन खड्ड्यात पडल्यानं हा अपघात झाला. कबीरधाम जिल्ह्यातील कुकडूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाहपनी गावाजवळ ही घटना घडली. या वाहनात 25 जण होते. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं आज 4 दहशतवाद्यांना अटक केली. हे चारही जण श्रीलंकेचे रहिवासी असून त्यांनी इस्लामिक स्टेट या संघटनेत सक्रिय असल्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. श्रीलंकेवरून चेन्नई मार्गे ते अहमदाबाद इथं आले असून पोलीस त्यांच्या प्रवासाबाबत अधिक तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत ते पाकिस्तानातल्या त्यांच्या नियंत्रकाकडून पुढील आदेशाची वाट बघत असल्याचं उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुजरात पोलिसांनी यूएपीए अर्थात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारताच्या बँकिंग क्षेत्रानं उल्लेखनीय झेप घेतल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. चालू आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्रानं प्रथमच 3,00,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर संदेश दिला आहे. सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या निव्वळ नफ्यात 39% वाढ होऊन तो गेल्या वर्षीच्या 2,20,000 कोटी रुपयांच्या तुलनेत 3,10,000 कोटींवर पोहोचला आहे. यामुळे शेतकरी गरीब तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना पतपुरवठा करणं बँकांना अधिक सुलभ होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या भारतीय दंड संहिता गुन्हेगारी दंड प्रक्रिया आणि भारतीय साक्षी पुरावा कायद्यांना आव्हान देणाऱ्या 3 जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. यावर याचिकाकर्त्यांना आपण दाखल करत असलेली जनहित याचिका काढून घेण्याची परवानगी मिळावी अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमनेई यांनी उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोगबेर यांची काळजीवाहू अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. खामेनेई यांनी 5 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही घोषित केला आहे. मोगबेर यांच्या नियुक्तीनंतर 50 दिवसात नव्यानं निवडणुका घेणं अनिवार्य आहे. इब्राहिम रईसी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर काल दुपारी अपघातग्रस्त झालं होतं. अध्यक्ष रईसी आणि परराष्ट्रमंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या अपघाती निधनामुळे उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा भारतानं जाहीर केला आहे. थायलंडमध्ये बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियाई एथलेटिक रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मिश्र संघानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. मोहम्मद अजमल ज्योतिका श्री आमोज जेकब आणि शुभा व्यंकटेशन यांच्या संघानं 4x400 मीटरच्या शर्यतीत विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात देशभरात 57.5% मतदानाची नोंद. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान. राज्यातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण. प्राथमिक आकडेवारीनुसार 5व्या टप्प्यात 50% कमी मतदानाची नोंद. छत्तीसगडमध्ये रस्ते अपघातात 19 जणांचा मृत्यू. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनामुळे देशात उद्या 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. आणि आशियाई एथलेटिक रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय मिश्र संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.